नमस्कार, आकाशवाणी पणजी, हांव अक्षता छत्रे तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सोमनाथ अमृत पर्व उत्सवा वेळार गुजरातींतल्या सोमनाथ देवळांत प्रार्थना आनी म्हापूजा केली. जिर्णोद्धार जाल्ल्या देवळाची 75 वर्सां पुराय जाल्यात. खंयचोय देश आपल्या मुळा कडेन जोडिल्लो उरलो जाल्यारूच तो बरो तेप घटमूट उरूंक शकता अशें म्हणून ह्या वेळार उलयतना प्रधानमंत्री मोदी हांणी सांगलें.
पुनर्निर्मित सोमनाथ मंदिर में 75 वर्ष पहले प्राण प्रतिष्ठा हुई तब भारत ने एक नई चेतना यात्रा शुरू की थी. आज 75 वर्ष बाद वही यात्रा और अधिक व्यापक रूप में हमारे सामने है. हमें इसे नई ऊंचाई पर लेकर जाना है. हमारे संकल्पों को पूरा करने में दादा सोमनाथ का आशीर्वाद हमेशा हमारे साथ रहे, यही प्रार्थना है.
अस्तंताशेतल्या संकटाच्या काळात देश घटमूट उरपा खातीर देशातल्या लोकांनी वाटो घेवचो असे आवाहन प्रधानमंत्री मोदी हांणी केला. आयात केल्ल्या इंधनाचो वापर उणो करचो असे तांणी सांगले. एक वर्ष परदेश प्रवास टाळपा सयत डेस्टिनेशन वेडिंग वा भांगराची अतिरिक्त खरेदी मर्यादित करप हाचेर तांणी भर दिलो. प्रधानमंत्र्यांनी वर्क फ्रॉम होम ही कामाची पद्दत परतून सुरू करपाचोय उलो मारला. नागरिकांनी खावपाच्या तेलाचो वापर जाल्या शेतकऱ्यांनी परदेशातल्यान आयात केल्ल्या फर्टिलायझरांचो वापर उणो करचो अशें प्रधानमंत्र्यांनी सांगलें. वोकल फॉर लोकल चळवळीक तेको दितना तांणी भारताक 2047 मेरेन विकसीत भारत हें ध्येय साध्य करपा खातीर आत्मनिर्भरताय आनी सेंद्रीय शेतीची गरज आसा हाचेर भर दिलो. अस्तंत बंगाल राज्य सरकारान बांगलादेश शिमेचेर कुंडो बदलपा खातीर सीमा सुरक्षा दळाक जमीन हस्तांतरीत करपाचो निर्णय घेतला. वेचणुके उपरांत अस्तंत बंगालान नवे सरकार तयार जाला आनी पयले मंत्रीमंडळ बसकेन वो निर्णय घेतला. या निर्णया बद्दल उलयतना अस्तंत बंगालचे मुखेलमंत्री सुवेंदू अधिकारी हांणी सांगले.
आज पहले कैबिनेट में हम लोग VSF को लैंड ट्रांसपोर्ट करने का डिसीजन ले लिया है. लैंड ट्रांसपोर्ट आज से शुरू होगा. पहले कैबिनेट ये आने वाला 45 डेज के अंदर पूरा के पूरा जमीन MHA को ट्रांसफर करेगा. VSF फेंसिंग पूरा कर देगा और इलीगल इन्फिल्ट्रेटर्स का जो हमारी प्रॉब्लम चल रहा है ये भी कुछ दिन के अंदर रिजॉल्व हो जाएगा.
देशभरान पेट्रोल आणि डिझेलचो फावो तो साठो उपलब्ध असा आणि घरगुती गरजे खातीर LPGची पुरवण अखंडित असा असे सरकारान सांगला. अस्तंत आशियातल्या हालीच्या घडामोडीविषयी आज नवी दिल्लीन जाल्ले आंतरमंत्रालयीन बसकेन उलोप करताना पेट्रोलियम आणि सैमीक वायू मंत्रालयाची संयुक्त सचिव सुजाता शर्मा हांणी सांगले की फाटल्या 3 दिसांनी 1,26,00,000 बुकिंगातल्या 1,14,00,000 LPG सिलेंडर घरांनी पावल्यात. पुडुचेरीचे मुखेलमंत्री म्हण NDAचे फुडारी N रंगस्वामी सोपूत घेतले. बिरेस्तारा लोकनिवासान जावपी कार्यावळीन लेफ्टनंट गव्हर्नर K कैलासनाथन तांकां सोपूत दितले. हो सोपूतविधी सुवाळ्याक केंद्रीय मंत्री आनी भाजपाचे वेचणूक प्रभारी डॉ मनसुख मांडविया, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन, पुडुचेरीचे भाजप प्रभारी निर्मल कुमार सुराना आनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष VP रामलिंगम ह्या सुवाळ्यान वांटो घेतले. ICC जाहीर केल्याप्रमाण दादल्यांच्या वनडे पंगडाच्या क्रमवारीन भारतान आपली पहिली सुवात तिगोवन दवरल्या. जाल्यार दादल्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीनूय आपली पहिली सुवात तिगोवन व्हाईट बॉल क्रमवारीन भारताचो पंगड उत्कृष्ट कामगिरी करता. आता ही एक कळवणी. आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबऱ्या विभागावरवी वृत्त निवेदकाच्या पदा खातीर कराराचेर पात्र उमेदवारांकडल्यान अर्ज मागयल्यात. अर्ज करपाक निमाणी तारीख 17 मे 2024 अशी आसा. या पदा खातीर कोंकणी भाशेचे गिन्यान आसचें जाल्यार इच्छूक उमेदवारांनी आपलो अर्ज हेड ऑफ RNU आकाशवाणी पणजी अल्तिनो पणजी गोवा हांकां सादर करचो. हवामान. भारतीय हवामान खात्यान आयतार मेरेन कांय वाठारांनी एकसुरे गडगड वीज आनी वादळी वारे येवपाचो अदमास काडला. तशेंच आयज आनी फाल्यां जम्मू काश्मीर आनी लडाखान गारो पडपाची शक्यताय आसा. आसाम, मेघालय, केरळ, माहे, तमिळनाडू, पुडुचेरी हांगा आयज पावस जाल्यार जम्मू काश्मीर, लडाख, दिल्ली, हरियाणा, चंदीगड, पंजाब हांगा गडगड आनी वीज पडपाची शक्यताय आसा. इतले मजगती गुजरात आनी राजस्थानातल्या कांय वाठारांनी उष्णतायेची ल्हारां येवपाची शक्यताय आसा. आनी कोकण आनी गोंयांतल्या कांय सुवातींनी उष्ण आनी दमट हवामानाची शक्यताय आसा. खेळ. IPL T20 खेळान आयज पंजाब किंग्स ह्या पंगडाचो खेळ दिल्ली कॅपिटल्स ह्या पंगडा आड जातलो. हो खेळ धरमशाला क्रिकेट असोसिएशन स्टेडियमान हिमाचल प्रदेशान जातलो. खेळ आयज सांज वेळार 7:30 वरांचेर सुरू जातलो. इतल्यान हे खबरापत्र सोंपले. आमचे मुखावयले खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले फाल्यां सकाळीं 8:40 मिनटांचेर. नमस्कार.